अध्याय आठवा श्लोक क्रमांक 10। प्रयाण काले मनसाचलेन भक्त्या युक्तो योगबलेन चैव भ्रुवोर्व मध्ये प्राणमावेश्य सम्यक् सतम् परम् पुरुषमुपैति दिव्यम्। तया अव्यंगवाणी या ब्रह्माते प्रयाण काले प्राप्ते जो स्थिरावलेनि चित्ते जाणोनि स्मरे बाहिरी पद्मासन रचुनी उत्तराभिमुख बैसोनी जीवी सुखसूनी क्रमयोगाचे आतू मीनलेनि मनोधर्मे स्वरूप प्राप्तीचे नि प्रेमे आपे आप संभ्रमे मिळावया आकळलेनि योगे मध्यमा मध्य मार्गे अग्निस्थानवनी निगे ब्रह्मरंध्रा तेथ अचेत चित्ताचा सांगा तू आहाच वाणा दिसे मांडतू जेथ प्राणू गगन आतू संचरेका परी मनाचे निस्थैर्य धरिला भक्तीची या भावना भरला योग बळे आवरला सज्ज होऊनी तो जडा जडाचे विरवितु भ्रूलतान माझी संचरतु जैसा घंटानाद लयस्तु घंटेसीच होय का झाकलिया घटींचा दिवा नेणिजे काय जाहला केव्हा या रीती जो पांडवा देह ठेवी तो केवळ परब्रह्म जया परम पुरुष ऐसे नाम ते माझे निज धाम होऊन ठाके।
वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखावबोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये। पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। आपण ध्यानाच्या प्रक्रियेच्या अगदी जवळजवळ असे येऊन पोचलेले आहोत। तरी देखील एक प्रवचन किंवा एक सेशन पूर्ण होण्याच्या करता आणि इथपर्यंत आपण कसे आलो हे तुम्हाला परत एकदा नीट आठवण्याकरता म्हणून मी थोडं आधीच सांगतो आहे। ध्यानापूर्वीचं जे अनुसंधान आहे जे साधकांनी करणं आवश्यक आहे त्या अनुसंधानामध्ये मी असं सांगितलं की साधकाची आदल्या दिवसाची जी कर्म आहेत ती कर्म ध्यानाच्या आदल्या दिवशी केलेल्या ध्यानाच्या प्रकाशात व्हावीत। ध्यान झाल्यानंतर बेसावध होऊ नये याचा अर्थ समोरच्या व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये परमात्मा आहे अशी दृष्टी ठेवत असा भाव ठेवत त्याची कर्म घडावीत। तसंच आपल्या सच्चिदानंद स्वरूपाचं स्मरण करत त्यांनी असावं. रात्री झोपताना देखील गुरुस्मरणपूर्वक आपण केलेली सर्व कर्म सद्गुरूंच्या चरणी अर्पण आहेत असा भाव ठेवावा आणि सोहम स्मरणपूर्वक किंवा नामस्मरणपूर्वक असं निद्रेच्या अधीन व्हावं. दुसऱ्या दिवसाची जागृती देखील सद्गुरूंच्या स्मरणानी तसंच आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये व्हावी. थोड्या वेळ आत्मचिंतन करावं आणि मग अंथरुणातून बाहेर यावं. आचार्य म्हणतात ना की हृदी संस्फुरद आत्मतत्व प्रातः स्मरामी, सकाळच्या वेळेला मी आठवतो. त्यामुळे उठल्या उठल्या पहिलं स्मरण सद्गुरूंचं आणि आपल्या हृदयाच्या ठिकाणी असणाऱ्या सहज भावानी मी मी म्हणून प्रतीत होणाऱ्या निरालंब निर्गुण देह भावने व्यतिरिक्त अशा सहज जाणीवेचं स्फुरण अहम अहम अशा पद्धतीने जे होतं तर ती जाणीव ही परमात्म स्वरूप आहे असं स्मरण व्हावं. ध्यानाच्या आधी सकाळी जी काही कर्म आपण करू, देह संबंधित कर्म असतील, ती बऱ्याचदा मौनामध्ये आपल्या आत्मस्वरूपाच्या स्मरणामध्ये चिंतनामध्ये सोहम स्मरणामध्ये अशी करावीत. इथून पुढे ध्यानाला बसायचं आहे या भावनेचे जणू वेध लागावेत, काही न सुचावं. ध्यानाच्या वेळेला आसनावर बसत असताना कुठलाच विषय आठवू नये. ज्याला वैराग्याचे नि आधारे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, स्पर्शान कृत्वा बहिही बाह्यांश, बाहेरचे सगळे विषयांचे स्पर्श इंद्रियांना होणारे बाहेर ठेवून, त्याच्या स्मृती देखील बाहेर ठेवून, त्याचं चिंतन देखील न करता असं बसावं. ध्यानाचा उद्देश हा आत्मस्वरूपाची प्राप्ती आहे असं लक्षात घ्यावं आणि त्याच्यासाठी आपल्याला सद्गुरू सहाय्यभूत आहेत असा विचार करत आपण ध्यानाच्या आसनावर बसावं. ध्यानाच्या आसनावर बसल्यानंतर आपण आपल्या ध्यानाच्या प्रयत्नाचा देखील संवेग ओळखून ध्यान हे सर्व प्रकारच्या क्रियांपासून उद्देशांपासून प्रेरणांपासून मुक्त असणारी अशी स्थिती आहे. त्यामुळे कुठल्याही संवेगाचं दडपण जर मनावर अथवा इंद्रियांवर असेल तर ध्यान नीट होत नाही. अगदी परमात्म प्राप्तीचा मूळ उद्देश असला तरी देखील आता फक्त प्रक्रियेकडे लक्ष द्यायचं आहे हे लक्षात घ्यावं. त्यामुळे आपलं शरीर स्वस्थ शांत, एकूण प्रयत्न शैथिल्य असं जे योग सूत्रकार म्हणतात, प्रयत्न तर असावे पण त्याच्यात ताण नसावा. आणि मग एक मिनिटभर शांत निर्विचार असं प्रथम व्हावं, शांत व्हावं. आपण काम क्रोध लोभ मत्सर दंभ अहंकार या क्षणाला आपल्यापाशी कुठलीही गोष्ट नाही, या सर्वांपासून आपण मुक्त आहोत असा संकल्पच करावा, अशी भावना करावी. आणि त्याबरोबर उपनिषदांमध्ये असणाऱ्या ज्या फार व्यापक प्रार्थना आहेत की सर्वेपी सुखी नसंतु सर्वे संतु निरामया सर्वांचं कल्याण असावं जगताचंच कल्याण असावं अशी उदात्त भावना असावी. एका बाजूला स्वार्थिक भावना नसावी आणि दुसऱ्या बाजूला उदात्तता असावी. अशा प्रकारचा एक मिनिट दीड मिनिट असा संकल्प केल्यानंतर आपण कामरहित आहोत आणि सर्वांचं कल्याण प्रभू कृपेने होवो. आणि मग त्याला मी बरेच पर्याय दिले, कधी एका कधी दुसऱ्या कधी तिसऱ्या अशा पर्यायांनी आपण वेगवेगळ्या प्रकारे अभ्यास असा करू शकतो. त्याच्यामध्ये सद्गुरूंखेरीज आपल्याला दुसरं कोणीही या जगामध्ये नाही. सद्गुरूंना आपल्या मनश्चक्षूंसमोर आणावं, त्यांची पूजा करावी. ते एखाद्या सिंहासनावर बसलेले आहेत आणि आपण त्यांची पाद्य पूजा करतो आहोत. अथवा स्वरूपानंदांनी स्वामीजींनी ज्ञानेश्वर महाराजांनी आचार्योपासनम भक्तीमध्ये जे विविध प्रकार सांगितले सद्गुरूंच्या मानस पूजेचे किंवा मानस ध्यानाचे, तशा प्रकारे एक दोन तीन मिनिटांमध्ये किंवा आता हृदय हे आपुले चौफाळून या भले अशा प्रकारच्या ओव्यांचा आश्रय घेऊन आपण मोठ्या भावाने सद्गुरूंची पूजा करावी. त्यानंतर ध्यानाच्या पूर्वीचे श्लोक म्हणायला शांतपणाने प्रारंभ करावा. हे श्लोक म्हणत असताना अवांतर विचार उठू न देता त्या श्लोकाच्या ठिकाणी एकाग्र होऊन असे हे श्लोक म्हणावेत. तसा सरावच करावा. ही एकाग्रता आपली किती वेळाने भंग होते आणि किती वेळ गेल्यावर दुसराच एखादा विचार उठतो हे देखील आपल्या लक्षात येईल की मन आपल्याला फसून कसं पटकन दुसरीकडे जातं. पण त्याला वारंवार त्या श्लोकांच्या पदांवर आणावं. किंवा मी असं सांगितलं तर की एखाद्या वेळेला आपल्याला झालेल्या अनुग्रहाचं प्रातिभ स्मरण करावं, तो सगळा प्रसंग आठवावा. मनाचा वेग एवढा आहे की हे नुसतं मनात आलं तरी आपल्या डोळ्यासमोर दिसायला सुरुवात झाली इतकं चांगलं आठवतं, त्यामुळे याच्यात फार वेळ जातो असं समजायचं कारण नाही. एक दोन तीन मिनिटात देखील सगळं संपतं, होऊ शकतं. सगळे श्लोक म्हणून झाल्यानंतर जो सद्गुरूंचा उपदेश आहे ओम तत्वम सोहम सहा श्रीम तत्वम सोहम सहा या उपदेशाचं स्मरण करावं. तीन वेळेला हा उपदेश आपण मनातल्या मनात उच्चारावा आणि इथपर्यंत आपण आलेले होतो. या गुरु उपदेशामध्ये पुरुष वर्गाला ओम तत्वम सोहम सहा आणि भगिनी वर्गाला श्रीम तत्वम सोहम सहा हा उपदेश म्हणायला सांगितला जातो. हे परंपरेने आलेलं आहे आणि कोणीही त्याच्यात जे सद्गुरु कार्यरत झाले त्या त्या काळात त्यांनी ते तसंच ठेवलं, जुन्या परंपरांना धरून त्यांना मान देत असं असल्यामुळं परंपरेनी भगिनी वर्गाला आणि पुरुष वर्गाला हा मंत्र वेगळा वेगळा दिला गेला. या मंत्राचं तीन वेळेला मनोमन उच्चारण करावं आणि या गुरुवाक्याचं थोडक्या दीड दोन मिनिटात आपण थोडं चिंतन देखील करावं. आणि इथपर्यंत आपलं मागच्या वेळेला आलेलं होतं. ओम या शब्दांनी अथवा श्रीम या शब्दांनी एकतर ईश्वर स्मरण अपेक्षित आहे. कोणताही मंत्र म्हणताना प्रारंभी ईश्वर स्मरणपूर्वक तो मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे, अथवा परमात्म स्मरणपूर्वक तो मंत्र म्हणण्याचा प्रघात आहे, दोन्हीही चालतं. ईश्वर स्मरण असं म्हणताना देखील कोणाकोणाला ईश्वराचं सगुण रूप आवडतं, आपल्याला आवडणाऱ्या अशा देवाचं चिंतन आवडतं, तेही एक वेळ चालेल. जसं कोणाची कृष्णावर भक्ती असेल, कोणाची रामावर भक्ती असेल, तर त्या देवतेला स्मरून आपण हा मंत्र म्हणतो आहोत असा त्याच्यात अर्थ राहील. ईश्वर स्मरणाबद्दल, ईश्वर हा निर्गुण निराकार परमात्म्यापासूनच आलेला, अशा प्रकारची जी ईश्वराबद्दलची संकल्पना आहे, तसंही स्मरण चालेल. पतंजली महामुनींनी ईश्वराचं जे स्मरण आहे ते स्मरण आधी ईश्वराची व्याख्या केली आणि तत् जपस तदर्थ भावनम असं सूत्र लिहिलं. जे ईश्वर काय आहे ते लक्षात घ्यावं आणि ईश्वरवाचक शब्द त्या भावनेनी म्हणत असताना, त्या अर्थाच्या भावनेनी म्हणत असताना आपणही ईश्वर स्वरूप आहोत अशी तदर्थ भावना करावी असं पतंजलींनी सांगितलं. पतंजलींच्या सूत्राप्रमाणे ईश्वर हा अविद्या, अस्मिता, राग, द्वेष, अभिनिवेश हे पाच जे क्लेश सांगितलेले आहेत त्या क्लेशांपासून मुक्त आहे. म्हणजे ईश्वर हा अबोध रूप कधीही नाही, जीव अबोधानी युक्त आहे. म्हणजे जो पूर्णपणाने बोधानी भरलेला आहे, ज्याच्या ठिकाणी अस्मिता नाही, अस्मिताजन्य संकुचितता ज्याच्या ठिकाणी नाही, सर्व सृष्टी ज्याच्यापासून निर्माण झाली तो एखाद्या विषयात आसक्त होण्याची शक्यता नाही, म्हणून तो विषयापासून मुक्त आहे. तसं जसं तो विषयाच्या सुखामध्ये आसक्त होत नाही कारण सर्व त्याच्यापासूनच निर्माण झालं, तसं कोणत्याही विषयाचा तो द्वेष देखील करत नाही. तसंच ईश्वर हा सर्व गामी असल्यामुळं तो अभिनिवेश मुक्त आहे. देहधारी व्यक्ती अभिनिवेशाने वर्तन करेल, तो अभिनिवेश देहाच्या संदर्भातला असेल, देहाचे जे गुण आहेत त्याच्या संदर्भातला, जात असेल, रूप असेल, संपत्ती असेल, अभिनिवेशाचे विविध विषय आहेत, पांडित्य असेल. पण ईश्वर हा या सर्व दोषांपासून, क्लेशांपासून मुक्त आहे. तसंच विश्वामध्ये जी फळं चाललेली, जी कर्म चाललेली आहेत, त्या कर्मांची शुभ अशुभ आणि काही मिश्र, काही कर्मांची पूर्ण शुभ फळं मिळतात असं धरलं, काहींची पूर्ण अशुभ फळं मिळतात असं धरलं, तर काही कर्म ही मिश्र स्वरूपाची असतात, त्याच्यात काही शुभ आणि काही अशुभ असं दडलेलं असू शकतं. जसं तुम्ही एका संस्थेकरता काम करत असताना संस्थेची जी प्रिन्सिपल्स असतील, तत्व असतील, त्या तत्वाला चिकटून राहिलात आणि त्या तत्वाला चिकटून राहिल्यामुळं एखादा कर्मचारी आहे तो अडचणीत सापडला, पण तत्वाला धरूनच तुम्ही निर्णय घेतलात, तर संस्थेच्या दृष्टीने, तुमच्या कर्तव्याच्या दृष्टीने ती शुभ फलं राहतील, पण त्या व्यक्तीच्या दृष्टीने अशुभ फलं राहतील. आणि प्रत्येक वेळेला असं घडत असतं. या शुभ अशुभ आणि मिश्र या फळांपासून देखील ईश्वर हा अपरामृष्ट, म्हणजे त्याच्यात न सापडणारा असा असतो. तसंच ईश्वरापासूनच तत्वतः सर्व झालेलं असल्यामुळं तो विविध प्रकारच्या जाती किंवा ज्ञाती तसंच व्यक्ती जन्माला आल्यापासून ते वर्षात दीड वर्षात त्याचा मृत्यू होणं अथवा 80 वर्ष जगणं हे जे आयुष्य आहे याला विपाक असं म्हणतात. म्हणून जाती हा विपाक आहे, आयुष्य हा विपाक आहे. कोणाला किती मिळेल ते सांगता येत नाही. तसंच भोग हा देखील विपाक आहे आणि हा विचित्र आहे. तो उत्तम भोग घेऊन जन्माला आलेला आहे पण अल्पायुषी आहे तर तो काय भोग घेणार. तो चांगल्या जातीत आलेला आहे पण चांगल्या जातीचा कोणताही लाभ त्याच्या अल्पायुष्यामुळे त्याला मिळाला नाही. याला विपाक असं म्हणतात. ईश्वर या विपाकापासून देखील अपरामृष्ट मुक्त आहे. तसंच कोणाचंही जरी चित्त झालं तरी त्या चित्तामध्ये प्रसुप्त वासनारूपी साठा मोठा दडलेला असतो. त्याच्या कर्मातून त्या वासना निर्माण होतात आणि दुसऱ्याला अंदाजही येणार नाही इतका प्रत्येकाने साठा साठवलेला असतो. त्याच्या कर्मांमुळं, त्याच्या चिंतनामुळं, त्याच्या वाचनामुळं, त्यांनी पाहिलेल्या गोष्टींमुळं या वासना न कळत त्याच्या आत जाऊन राहिलेल्या असतात. अशा प्रकारे क्लेश, जे 5 क्लेश कर्म, विपाक आणि आशय यापासून ईश्वर हा अत्यंत वेगळा मुक्त असा असतो. ईश्वराला या 5 क्लेश कर्म, विपाक आणि आशय याचा ईश्वराला लेप लागत नाही. तसं ईश्वर हा निरतिशय सर्वज्ञ रूप आहे असं पतंजली म्हणाले. अतिशय म्हणजे साठा. जसं प्रत्येकाजवळ एक साठा असतो, माझ्याकडे एक संपत्ती आहे तो माझा आशय, यांच्याकडे एक संपत्ती आहे तो यांचा आशय, माझ्या संपत्तीपेक्षा तुलनेनी दुसऱ्याची संपत्ती जास्त असते तेव्हा माझ्या तुलनेनी त्याची सातिशय असते, जास्त असते. पण ईश्वराची अशी मोजताच येत नाही. असं असल्यामुळं तो निरतिशय सार्वज्ञ रूप आहे असं म्हटलेलं आहे. माझ्याजवळ जे ज्ञान आहे त्या आशयापेक्षा, साठ्यापेक्षा अजून एखाद्याचं ज्ञान जास्त असू शकतं. पण ईश्वराचं असं आशय आणि सातिशय यांच्या तुलनेनी निरतिशय ज्ञान युक्त ईश्वर आहे असं पतंजली म्हणतात. त्याच्याजवळ असणाऱ्या ज्ञानाचा अंदाज लागणं कठीण आहे. अगाध जला म्हणू अशा ज्ञानाने तो युक्त आहे. तसं मनुष्य मात्रापाशी असणारी जी शक्ती असते ती खरी बुद्धीची शक्तीच समजली जाते. इंद्रियांची शक्ती आहे पण ज्ञानाची शक्ती ही अधिक समजली जाते. म्हणून ज्याच्यापाशी बुद्धी अथवा ज्ञान आहे तो अनेकांना भारी पडतो. ज्याच्यापाशी बुद्धी आणि ज्ञान आहे त्याचं तारतम्य मोठं असतं, त्याची वर्तन करण्याची शक्ती विलक्षण असते, समजून घेण्याची शक्ती विलक्षण असते, सहन करण्याची शक्ती मोठी असते, सर्वांना घेऊन जाण्याची शक्ती मोठी असते. म्हणून ज्ञान ही हे कुठल्याही व्यक्तीचं बीजच असतं, बुद्धी ही कुठल्याही व्यक्तीचं बीज स्वरूप असते. ईश्वराचं वर्णन पतंजलींनी त्याचं सर्वज्ञत्व आहे, हे सर्वज्ञत्व हेच त्याचं श्रेष्ठ बीज म्हणजे शक्ती आहे असं म्हटलेलं आहे. तो सर्वज्ञ असल्यामुळं ज्यांना आपण क्षमा करू शकत नाही त्यांना तो क्षमा करतो. गायीची तृषा हरू अथवा व्याघ्रा विष होऊनी मारू हे त्याच्या ठिकाणी नसतं. त्याला व्यापक दृष्टीने सर्वांचं महत्व कळतं, तो संकुचित नसतो, ही त्याची शक्ती राहते. तसंच ईश्वराचं वर्णन पतंजलींनी, तो सर्व गुरूंचाही गुरु असं केलेलं आहे. म्हणजे आमचे जे गुरु आहेत त्यांचेही कोणीतरी गुरु असं करून अगदी ब्रह्मदेवांपर्यंत अथवा विष्णूंपर्यंत किंवा शंकरांपर्यंत जरी गोष्ट पोचली, ब्रह्मादिकांपर्यंत जरी गोष्ट पोचली, याचं कारण सर्व गुरूंचेही गुरु हे ब्रह्मादिकच आहेत. पण ईश्वर हा ब्रह्मादिकांचाही गुरु अशी ईश्वराची व्याख्या पतंजलींनी केली. तस्य वाचक हा प्रणवहा, आणि त्या ईश्वराचं स्मरण प्रणवानी म्हणजे ओंकारानी होतं असं पतंजली म्हणाले. म्हणून ओंकाराच्या उच्चारामध्ये आणि हा जो उच्चार आहे तद् जपस तदर्थ भावनम, या ओंकाराचा उच्चार याच्या भावनेशी एकरूपत्व साधून करावा असं ते म्हणतात. याचा अर्थ असा की ध्यानाला बसलेला मी जीवस्वरूप जरी असला तरी माझं अल्पत्व, अल्पशक्तित्व, अल्प ज्ञान मला माहीत असलं तरी आत्ता या क्षणी मी ओमचा उच्चार जेव्हा करतो आहे अथवा शरीरचा उच्चार करतो आहे तेव्हा ईश्वराच्या गुणांनी युक्त आहे अशा प्रकारे स्वतःबद्दल भावना करावी. म्हणजे मी बोध स्वरूप आहे, मला संकुचितता नाही, विषयाचा विषयासक्त मी नाही, विषयाचा द्वेषीही मी नाही. तसंच देहच मी आणि तो निरंतर असावा, तो असावा म्हणून मी वाटेल ते करीन, अशी पूर्वी असुर म्हणून जे सांगितले जातात त्यांनी असे जे प्रयत्न केले, माझ्या ठिकाणी देह भावनेचा अभिनिवेशच नाही, या क्लेशांपासून मी मुक्त आहे. शुभ अशुभ मिश्र अशी कर्म जी घडतात ती देहाकडून घडतात, मी ईश्वराशी संलग्न आहे, मी या कर्मांपासून मुक्त आहे. जाती आयुष्य भोग हे देहाला लागलेले असून मी या विपाकांपासून वेगळा आहे. तसंच माझ्या चित्तात असणाऱ्या प्रसुप्त वासना ज्या आहेत त्या त्याचा जो आशय आहे तो आशय यांच्यापासूनही मी मुक्त आहे, कारण ईश्वराचा त्याच्याशी संबंधच नसतो. मी ईश्वर स्वरूप असल्यामुळं मी आशयापासून मुक्त आहे. खरं म्हणजे हे जे चिंतन आहे हे चिंतन ध्यानाच्या वेळेला अशा स्वरूपात नुसते शब्द आठवले तरी होणं गरजेचं आहे, अपेक्षित आहे, इतकं मुरावं. मी हे अशाकरता सांगतोय याचाही खुलासा किंवा विश्लेषण की या चिंतनात तुम्ही इतर काळी जर राहिलात तर ध्यानाच्या वेळेला नुसता शब्द उच्चारला तरी सगळं समजेल, आठवेल. कारण आपण ध्यानाला बसणार एक तास, पाऊण तास, 20 मिनिटं, 12.5 मिनिटं, हे 12.5 मिनिटं सगळी याच चिंतनात जायची. एक तर इतकं कमी बसणं अपेक्षित नाहीये. तुम्ही बसलात याचा अर्थ तास दीड तास तुम्हाला आत्मज्ञान हे चरम लक्ष असं म्हणता ना, त्यामुळे दीर्घच बसणं गरजेचं आहे, दीड तास बसणं गरजेचं आहे, तासाच्या पुढेच बसणं गरजेचं आहे. पण याचं चिंतन हे जर शब्द आणि शब्दाचे अर्थ हे जर नीट लक्षात आले, नेहमीच लक्षात घेत राहिलात तर नुसत्या स्मरणाने अर्थ समजेल. तुमचं चिंतन हे तयारच असलं पाहिजे. तसंच ईश्वर हा निरतिशय रूप सर्वज्ञ तसा आपण देखील निरतिशय रूप सर्वज्ञ आणि सर्व गुरूंचा ही गुरु म्हणजे परमात्मा ईश्वर असेच आहोत अशी ओमच्या स्मरणामध्येच भावना असावी. मग परत तेच सद्गुरु तुम्हाला सांगतात असं लक्षात येईल. सद्गुरु म्हणतात की तेच तू आहेस. पण ते म्हणजे काय? ओमनीही डोळ्यासमोर काही नाही आलं, तत्वमसीच्या तेनीही काही आलं नाही, आणि त्वम म्हणजे आपण स्वतःला देह समजतो. अशा प्रकारच्या उच्चारणामुळे कोणाला काही मिळणार नाही. म्हणून या शब्दांचा उच्चार देखील अर्थाकडे लक्ष देऊन जर नीट केला तरच हा बोट ठसायचा, नाहीतर कसा ठसणार? अशा प्रकारे या ओमचा उच्चार करणं गरजेचं आहे. जीव आणि शिव यांचं ऐक्य या ईश्वर स्मरणाच्या वेळेलाच व्हावं. ओम प्रमाणे श्रीम हा शब्द देखील ईश्वर वाचकच आहे. पण ज्यांनी हे सर्व ध्यानाचे श्लोक ठरवले, बसवले, करायला सांगितले, त्यांच्या कदाचित असं लक्षात आलं असावं की सर्व संसार हा तसं जर पाहायचं झालं तर स्त्री स्वतःतून निर्माण करते. असं असल्यामुळं त्या संसारावर तिचं अधिक प्रेम असणं, पुरुषाच्या तुलनेने अधिक प्रेम असणं हे स्वाभाविक आहे. तिला आपलं घर, दार, संपत्ती, मुलं, त्यांचं क्षेम याची नैसर्गिक इच्छा आहे. असं असल्यामुळं हा ईश्वरवाचक शब्द श्रीम हा पण लक्ष्मी सह किंवा या सर्वांच्या सह तो राखणं अशी भावना श्रीम या शब्दाचा जो विशेष अर्थ आहे तो या श्रीम या शब्दाच्या उच्चाराने त्यांना आवडेल. म्हणून त्यांना तशा प्रकारे श्रीम या शब्दाचा उच्चार अर्थाकडे लक्ष देऊन करायला सांगितलेला आहे. याच्यामध्ये सगुण विष्णू स्वरूप लक्ष्मी किंवा अशा पाच क्लेश, राग, द्वेष, अभिनिवेश यांच्याशी संबंध नसलेला अपरामृष्ट निरतिशय सार्वज्ञ रूप शक्ती स्वरूप आणि सर्व गुरूंचाही परम गुरु अशा परमेश्वराचं स्मरण आपल्यापाशी जे आत्ता सांपडत आहे ते तसंच राहून करावं अशी तिची मूळ इच्छा लक्षात घेऊन श्रीम या शब्दाचं स्मरण करायला भगिनी वर्गाला सांगितलं. तरी देखील तिनेही जीवशिव ऐक्य लक्षात घेऊन आणि हेही आपलं सगळं सुरक्षित राहावं अशा भावनेने हे स्मरण करावं असं सांगितलं गेलेलं आहे. अशा प्रकारे ओम या शब्दाचं स्मरण करावं. ओम या शब्दाच्या वेळेला ईश्वर स्मरण करावं. या व्यतिरिक्त शुद्ध पारमार्थिक परिभाषेमध्ये देखील ओम या शब्दाने ईश्वर स्मरण किंवा परमात्मस्मरण असं करता येऊ शकतं. पण प्रथम जर कोणी ईश्वर स्मरणाच्या पतंजलींनी सांगितलेल्या ईश्वर स्मरणाच्या मार्गाने जाऊ इच्छित असतील तर त्यांच्याकरता हे स्मरण कसं करायचं याचं आपण प्रात्यक्षिक करू. आता हे गृहीत आहे की आपली आदल्या दिवसाची जी कर्म आहेत ती ध्यानाच्या प्रकाशात झालीत, आदल्या दिवशी केलेल्या. दुसऱ्याच्या अंतर्यामी प्रभू पाहण्याचा सराव आपण ठेवला, आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण केलं वारंवार सोहम भावनेनी. हे गृहीत आहे की काल रात्री निद्रेच्या स्वाधीन होताना आपण सद्गुरूंचं स्मरण करून झोपी गेलो, आपली सगळी कर्म त्यांना अर्पण केली. सोहम भावनेसहित आणि नामस्मरणासहित किंवा नामस्मरणासहित असे झोपलो. हे गृहीत आहे की आपल्याला जाग आली तेव्हा प्रथम स्मरण सद्गुरूंचं झालं, सद्गुरूंनी दिलेल्या बोधाचं पाठोपाठ स्मरण झालं. आपण आपल्या आत्मस्वरूपाचं स्मरण तीव्रतेने उत्कटतेने केलं आणि अंथरुणातून बाहेर आलो. हे गृहीत आहे की ध्यानाला बसायच्या आधीपर्यंतची आपली सगळी कर्म मौनात झाली, फार बहिर्मुख न होता, नामामध्ये अथवा सोहम स्मरणामध्ये आपण राहिलो. हे प्रात्यक्षिक करताना गृहीत आहे की आसनावर बसल्यानंतर आपण विषयांना तुच्छ मानलं, कामक्रोधांपासून आपण मुक्त आहोत अशी भावना केली, संकुचिततेचा त्याग केला. हे गृहीत आहे की सर्व जगताचं कल्याण आपण इच्छिलं, आपण सर्व श्लोक म्हणण्याच्या पूर्वी सद्गुरूंची मानस पूजा केली, त्यांचे आशीर्वाद घेतले. आणि सर्व श्लोक एकाग्रतेने म्हटले आणि ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा या शब्दाचा ओम अथवा श्रीम या शब्दाने ईश्वर स्मरण आपण करतो आहोत. आणि मनातल्या मनात शब्द उच्चारला ओम अथवा श्रीम या शब्दाचा अर्थ आपल्याला असा कळला. ईश्वराप्रमाणेच मीही अबोधापासून मुक्त आहे, मी अविद्येपासून मुक्त आहे, अस्मिता राग विषयावरचं प्रेम द्वेष विषयाचा तिटकारा आणि अभिनिवेश यापासून मी परममुक्त आहे. सर्व प्रकारची कर्म देह संबंधित आहेत, मी कर्मांपासून मुक्त आहे, मी आयुष्य ज्ञाती भोग या विपाकापासून ईश्वराप्रमाणे मुक्त आहे, मला त्याचा लाग नाही. मी आशयापासून म्हणजे प्रसुप्त वासनांपासून ही मुक्त आहे, ईश्वर स्वरूप आहे। निरतिशय सार्वज्ञ बीज असा ईश्वरच आपण आहोत। आणि पूर्व गुरूंचाही गुरु असणारा जो ईश्वर तेच आपण आहोत। हे लक्षात घ्यायचं। तसं भगिनी वर्गाने देखील या सर्व गुणांसह मूळ जी भावना असुरक्षित करू शकते ती संसाराच्या अस्थिरतेची भावना आपल्या चित्तामध्ये नाहीच याचं स्मरण श्रीम या शब्दाने करावं। ओम किंवा श्रीम या शब्दाने आपण केलेल्या पूर्वचिंतनाच्या प्रभावाने हे सगळं लक्षात यावं। हे लक्षात यायला फार थोडा वेळ लागतो। तसंच ओम या शब्दाने अथवा श्रीम या शब्दाने अजून एक भाव लक्षात येऊ शकतो, तो म्हणजे शुद्ध पारमार्थिक परिभाषेमध्ये वर्णन केलेला असा परमात्मा। अविनाशी म्हणजे सत स्वरूप, सदा सर्व काळ विराजमान असा, त्यामुळे नित्य स्वरूप। हे पतंजलींनी सांगितलेल्या ईश्वर या संकल्पनेच्या वेगळी केवळ परमात्मा अशी भावना मी सांगतो आहे। अविनाशी नित्य स्वरूप कालदृष्ट्या ज्याला अंत नाही असा, सर्व देशी असल्यामुळं देशदृष्ट्या ज्याला अंत नाही असा, अखंड चराचरात नटून राहिलेला, त्यामुळे वस्तुदृष्ट्या देखील ज्याला नाश नाही असा, जन्म मृत्यू रहित शुद्ध जाणीव स्वरूप चैतन्य ज्ञप्ती मात्र प्रकाश चैतन्य स्वरूप चित्त, एकमेवा द्वितीय अविनाशी चैतन्य, त्यामुळे कसलीच रुखरुख चिंता व्यग्रता काळजी कामना नसलेला म्हणून आनंद स्वरूप सुख स्वरूप शांत स्वरूप। श्रीम या शब्दाच्या उच्चाराने देखील हे सर्व भाव तसंच प्रेम सौख्य मांगल्य याचा भाव जीव शिव ऐक्य। ओम या पाठोपाठ सद्गुरु सांगतात की तत्त्वम ते परमात्म तत्वच तू आहेस। तेव्हा पतंजलींच्या व्याख्येप्रमाणे असणाऱ्या ईश्वर स्वरूपाशी समरस अथवा शुद्ध पारमार्थिक परिभाषेत असणाऱ्या सच्चित आनंद स्वरूपाशी एकरूप असलेला जो परमात्मा, त्याचं स्मरण केल्यानंतर तो परमात्माच तू आहेस असं सद्गुरू आपल्याला सांगतात, आपल्या चैतन्याला सांगतात. त्यामुळं केवळ ईश्वर स्मरण कोरडं नाही राहिलं तर तूही तो आहेस असा दिलासा सद्गुरूंनी आपल्याला दिला, असं समाधान क्षणात मिळून जावं. सद्गुरूंकडून हा उपदेश आपण स्वीकारत आहोत आणि सद्गुरूंना प्रतिसाद देतो आहोत. सोहम मोठ्या तृप्त भावनेने ईश्वर अथवा परमात्म्याचे जे गुण आहेत त्याचं स्मरण सद्गुरूंनी तेच तू आहेस असं सांगितलं. आता आपण त्यांना प्रतिसाद देताना जेव्हा तोच मी आहे असं म्हणतो तेव्हा कितीतरी खात्री आपण पूर्ण परमात्माच आहोत. परमात्म्याचे सद्गुरूंनी बोध केलेले सर्व गुण वैशिष्ट्य माझ्या ठिकाणी आहेत. तो परमात्मा मीच आहे आणि सद्गुरूंचे शब्द कानावर येतात सहा. जेव्हा ओंकाराचा उच्चार केला तेव्हाच ईश्वर अथवा परमात्मा स्मरण झालं. तो परमात्माच तू आहेस असा आपल्या चैतन्याला सद्गुरूंनी बोध केला. त्याला आपण चैतन्यातून उत्तर दिलं की तोच मी आहे. आता मी कडे पाहण्याची दृष्टीच बदलली. आता मी म्हणजे तो परमात्मा स्वरूपच अशा बोधाने सद्गुरूंना उत्तर दिलं. त्यामुळं सद्गुरू जेव्हा म्हणतात की सोहम मधला देखील मी नको, कारण आता त्याला अस्तित्वच नाही, आता तुझ्या सकट सर्वत्र तो परमात्माच भरून राहिलेला आहे, जे ओमनी लक्षात घेतलं त्याचा उपदेश तत्वमनी केला त्याला प्रतिसाद सोहम भावनेने दिला. आता सहा केवळ तोच आहे अशी वस्तुस्थितीच निर्माण झाली. ओम तत्त्वम सोहम सहा. आता केवळ तोच आहे, तोच आहे, तोच आहे अशा ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा याचं अति उत्कट चिंतन पण थोड्या वेळात करता येतं असं. असं करत आपण अगदी खात्रीने विकल्परहित परमात्माच झालेले आहोत अशा उत्कट स्थितीमध्ये बोधाच्या या गुरुमंत्राच्या तीन वेळेला स्मरणानी उच्चारणानी यावं. हरी 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 राम. Hari, 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 Swamiji. हा जो गुरुपदेश आहे याला महावाक्याचा उपदेश असंच म्हटलेला आहे आणि हा जो महावाक्याचा उपदेश आहे याच्यामध्ये दोन महावाक्याचा समावेश केलेला आहे. एक म्हणजे तत्त्वम असी हे मुख्य महावाक्य उपदेशार्थ योजलेलं, आणि त्याला प्रतिसादार्थ सोहम अस्मी हे महावाक्य. हा जो उपदेश आहे हा उपदेश परमार्थ मार्गावरचा अंतिम उपदेश आहे, याच्या पलीकडे उपदेश नाही. जीव हा शिवस्वरूपच आहे, जीव हा ब्रह्मस्वरूपच आहे. त्याचं ऐक्य करून देणारा असा हा अंतरंग उपदेश आहे. बाकीचा सगळा परमार्थ या उपदेशाच्या अलीकडे राहतो आणि या उपदेशाच्या पलीकडे काहीही नाही. अनुभूतीच आहे, पण याच्यापेक्षा श्रेष्ठ उपदेश नाही. खरं तर शिष्य आणि गुरु म्हणजे जीव आणि परमात्मा. शिष्य हा जीव स्वरूपात जीवबोधात असतो आणि सद्गुरु हे समोर देहानी असले तरी परमात्म भावनेमध्ये असतात. शिष्यानी जीवभावात असणाऱ्या शिष्यानी परमात्म्याशी आपण एकरूप आहोत, याचा अर्थच गुरु स्वरूपाशी एकरूप आहोत. अशा प्रकारचं ऐक्य या उपदेशाने निर्माण होतं. समर्थ असं म्हणतात की अरे गहनाहुनी गहन माझ्या स्वामींचे. वचन जेणे माझे समाधान अत्यंत झाले. ते सद्गुरु वचनाविषयी असं म्हणतात की गहनाहून गहन जर काही असेल तर ते सद्गुरु वचन. सद्गुरु वचने समाधान नेमस्त आहे. ते वचन कोणतं? अहम ब्रह्मास्मी महावाक्य. शिष्याला मीच ब्रह्मस्वरूप आहे या महावाक्याचा बोध यांनी होतो. सद्गुरु म्हणतात तेच तू आहेस, शिष्य म्हणतो की तोच मी आहे. येथींचा अर्थ अतर्क्य तोही सांगतो ऐक्य गुरु शिष्य जेथे. ब्रह्म आणि जीव या गोष्टी तर आहेतच, पण गुरु आणि शिष्य यांचा ऐक्य सांगणारा हा उपदेश आहे असं समर्थ म्हणतात. ऐक शिष्या येथींचे वर्म स्वये तूची आहेसी ब्रह्म. गुरु शिष्यांचं ऐक्य म्हणजे अरे तू ब्रह्मस्वरूप आहेस, सद्गुरु ब्रह्मस्वरूप आहेत. ये विषयी संदेह भ्रम धरूची नको. गुरु शिष्यांचं ऐक्य किंवा जीव आणि ब्रह्म ऐक्य याच्यामध्ये फरक नाही. या गुरुवचनाचा किंवा महावाक्याचा जप करू नको असं समर्थ सांगतात. आपल्याला देखील हे तीन वेळेलाच उच्चारायला सांगितलेत, लक्षात घेऊन उच्चार करा असं सांगितलेलं आहे. त्याच्यावर चिंतन थोडंसं करा पण जप नको असं समर्थ दासबोधात देखील म्हणतात. खरं म्हणजे हे चिंतन प्रत्यक्ष ध्यानाच्या वेळेला दीड दोन मिनिटांमध्ये किंवा त्याच्यापेक्षाही जर उत्तम ठसलेलं असेल तर उच्चारता उच्चारता देखील सगळा अर्थ प्रतीत होणं असं उत्कट एकाग्रतेने उत्कट भावाने करता येणं शक्य आहे. इतर वेळेला मात्र या वचनाच्या चिंतनामध्ये रमावं, तरच ध्यानाच्या वेळेला नुसता शब्द उच्चारल्याबरोबर तुमच्या समोर अर्थ राहील. असं चिंतन एकदा पक्क झालं की त्या शब्दांच्या संकेतांनी देखील ध्यानाच्या वेळेला थोड़ा वेळ उत्कट असा भाव नक्की परमात्म्याशी एकरूपतेचा निर्माण होतो। समर्थांनी याचा जप नको तर चिंतन असावं असं वर्णन केलेलं आहे, त्या ओव्या मुळातून पाहण्यासारख्या आहेत। आज माझी वेळ पुढे चालली, पण त्या ओव्या तुम्हाला सांगाव्यात असं मला वाटतं। ते असं म्हणतात की महावाक्य उपदेश सार हा सारभूत उपदेश आहे, परी घेतला पाहिजे विचार त्याच्या जपे अंधकार न फिटे भ्रांतीचा। नुसता जप करण्याने काही होणार नाही असं ते म्हणतात, याचा विचारच पक्का ठसला पाहिजे। महावाक्याचा अर्थ घेता आपण वस्तूची तत्वता त्याचा जप करता वृथा क्षीण होय, याचा अर्थ जर पाहायचा झाला तर त्या अर्थाप्रमाणे आपण तेच आहोत, मग त्याच्यामध्ये रमून राहिलेलं चांगलं। जप नुसता केला तर क्षीणच होईल, मनाला क्षीण होईल असं ते म्हणतात। ते असं म्हणतात की महावाक्याचे अंतर तूची ब्रह्म निरंतर, या महावाक्याच्याही अंतरामध्ये जर काही असेल तर तू ब्रह्मस्वरूप आहेस असं त्यांना सांगायचं आहे। निरंतर म्हणजे नेहमीच, ऐसी या वचनाचा विसर पडोची नये। हा एरवी जर विसर पडला नाही तर मग तुम्ही उच्चारता ध्यानाच्या वेळेला, तेव्हा योग्य रीतीने तुमच्या डोळ्यासमोर येईल। महावाक्य उपदेश भला परी त्याचा जप नाही बोलिला, तेथींचा तो विचारची केला पाहिजे साधके, हे त्यामुळे आहे असं समर्थ म्हणतात। पुढे ते स्पष्टपणाने म्हणतात की सोहम हंसा तत्वमसी। माझी अशी कल्पना आहे की हे जे संप्रदाय, नाथ संप्रदाय आणि समर्थ संप्रदाय, हे जे वेगळे ओळखले जातात संप्रदाय, पण ते शब्द आलेले आहेत, यांचा पूर्वी कोणीतरी गुरूंशी एकच गुरु असले पाहिजेत, ज्या परंपरेतून समर्थ सांगतायत ते, आणि ज्या परंपरेतून ज्ञानेश्वर महाराज आणि स्वरूपानंद माधवनाथ स्वामीजींपर्यंत सांगतात ते, हे एकच दिसतंय। सोहम हंसा तत्वमसी, ते ब्रह्म तू आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजची होते। विचारानी चिंतनानी ही स्थिती सहजच तशी होते। पुढे त्यांनी अतिशय महत्वाची ओवी लिहिली, ते असं म्हणतात की या चिंतना सकट जर साधक बसला तर साधक असोन ब्रह्म उरले। बाहेरून साधना करताना दिसणारा साधक केवळ आहे, पण अंतर अनुभवाने तो ब्रह्मस्वरूप झालेला आहे। का बरं असं झालं? कारण त्याचं वृत्तीशून्यत्व त्याला प्राप्त झालं। साधक असोन ब्रह्म उरले, तेथे वृत्तीशून्य झाले आणि शून्यतेनंतर तो परमात्म्याशी समरस झाला। सारा सार विचारले येणे प्रकारे, हा सारा सार विचार देखील या प्रकारांनी करायला पाहिजे। विचार असा जरी शब्द असला तरी सतत विचार करत राहा असं ते सांगत नाहीयेत, की या चिंतनाच्या योगानी साधक असून आता ब्रह्म झाला आणि तिथं वृत्ती संपली पाहिजे, तिथं वृत्ती शून्यता झाली पाहिजे। या प्रकारांनी मी तुम्हाला सारासार विचार करायला सांगितलेला आहे असं समर्थ म्हणतात। चिंतनानी विवेकानी हे सद्गुरूंचं वचन किंवा महावाक्य अगदी पक्क धरून राहावं। ते असं म्हणतात की सोहम आत्मा स्वानंद घन, कसा हा वेगळा संप्रदाय म्हणणार, अजन्मा तो तूची जाण, हेची साधूचे वचन सदृढ धरावे, तोच मी आहे सोहम आत्मा, तो मुळात स्वानंद घन अजन्म आहे, ते तूच आहेस, हेच सद्गुरूंचं वचन पक्क धरावं। ते अशा विचारात रमले आणि राम नाम सांगितलं आणि आता तिकडे सगळा असा गोंधळ चालू झाला की त्यांना काय सांगायचं खरं, कारण हे सांगणारे पुढे राहिले नाहीत। तो परमात्मा मी असं म्हणत सोहम सोहम त्याच्या पाठोपाठ, मी त्या परमात्म्यापेक्षा थोडाही वेगळा नाही, मी तोच आहे, अशा चिंतनानी म्हणजे अहम सहा अशा चिंतनानी ते लक्षात घ्यावं। म्हणून हे जे सोहम सहा हे जे ग्रुप देशाचं तंत्र आहे त्याच्यामध्ये हा हम देखील दोन्हीकडे कॉमन असल्यामुळे वगळला तरी चालेल। सोहम सहा, सोहम तोच मी आहे, अहम सहा मीच तो आहे, म्हणून या मीचा दोनदा उच्चार न करता तोच मी, तो मी तोच आहे, असंही चिंतन आपण करू शकतो। अशा प्रकारची निश्चयपूर्वक बुद्धी होणं हा मोक्षच आहे। अशा बुद्धीमध्येच देहाहंतेपासून मुक्ती आहे। समर्थांनी त्याच्या पुढे सांगितलं की आत्मबुद्धी निश्चयाची तेची दशा मोक्षश्रीची, अहम आत्मा हे कधीची विसरो नये, असं हे सगळं फार मोठं विलक्षण आहे। मागचं प्रवचन नागपूरमध्ये झालं, त्याच्या मागच्या वेळेला मी इथं प्रवचन केलं, पण नक्की काय झालं हे थोडं त्या प्रवचनात तुम्हाला सांगून परत एकदा त्या भूमिकेवर आणण्याकरता म्हणून माझं प्रवचन 15-20 मिनिटं पुढे गेलं। पण हे सगळं नीट लक्षात घेऊन जर साधना केली तर या जन्मात अशक्य काही नाहीये हे मी तुम्हाला निश्चित सांगतो। फक्त आपल्या ओढी ज्या आहेत विषयांकडे जाणाऱ्या, विकल्पांकडे जाणाऱ्या, त्या आवरणं आपल्या पुरुषार्थाचं काम आहे। आपले विकल्प, आपली बुद्धी कदाचित विपरीत काही सांगेल, ते खरं मानणं न मानणं हा पुरुषार्थ तुमचा तुम्हाला करायचा आहे। जर तशा प्रकारे आपण करू शकलो तर परमार्थात अवघड काही नाही हे मात्र निश्चित आहे। ओम तत्वम सोहम सहा किंवा श्रीम तत्वम सोहम सहा याच्यानंतर अशा या उपदेशाच्या स्मरणानंतर तीन वेळेला अर्थाकडे लक्ष देऊन सोहमचे श्वास घेणं हेच आता पुढे शिल्लक राहतं, त्याबद्दल आता पुढच्या वेळेला आपण पाहू। हरि ओम तत्सत। विठ्ठल 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 विठ्ठल। नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत सत्कविवर परात परगुरु ज्ञान देव भगवंत। ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधः कस्य स्विद्धनम्। ओम शांति शांति शांति। हरि 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 हरि। ज्ञानोबा माउली। हरी 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 बोला पुंडलीक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय